Hits 93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आज आपण बोलतो आहोत त्या सगळ्या खबरींबद्दल ज्यांचा आपल्यावरती असर होतोय. आणि आजचा दिवस अत्यंत स्पेशल आहे, जसं आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, आज हनुमान जयंती आणि सोबतच आज अर्थ डे सुद्धा सेलिब्रेट केला जातो. 1970 सालापासून या दिनाला सेलिब्रेट करण्याला सुरुवात झालेली आहे. आणि एकूणच अर्थ डेचं महत्त्व हे यंदाच्या वर्षी आपल्याला जरा जास्तच पटतं आहे, कारण आपला थोडा वयापूर्वी बोलला गेलेला मुद्दा तो म्हणजे येस पाण्याचा प्रॉब्लेम. त्यामुळे जरा आपल्या धरेला वसुंधरेला धरून ठेवणं आपल्या हातात आहे. धरून ठेवणं म्हणजे लिटरली धरून ठेवणं नव्हे, तर आपल्या विचारांनी आणि कृतीनं पर्यावरणाचा समतोल राखून धरून ठेवणं गरजेचं आहे. जंगली शेर फ्रॉम जंगली शेर, डिवाइन का गाना थोडी देर में आएगा. 6601935 नंबर आहे. कोणती ती खबर आहे या संपूर्ण आठवडाभरात तुम्ही वाचली जिचा तुमच्यावर असर झाला मोठा, शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.